बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, आत्मविश्वास वाढवण्यासाठी नकारात्मक विचारांपासून दूर राहा, मनोबल वाढवणाऱ्यांसोबत राहा, तुमची कौशल्ये जाणून घ्या, कामगिरी लक्षात ठेवा, चुका करायला घाबरू नका, चुकांमधून शिका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि ज्ञान मिळवा. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.